आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर. बारामती आणि राहुरी मतदारसंघात 23 एप्रिलला पोटनिवडणूक. शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. पुण्यामध्ये 200 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. पीएनजी जोडणी धारकांनी एलपीजी जोडणी परत करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत 3ही प्रमुख पदांवर साहित्य संवर्धन आघाडीचा विजय. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल नवी दिल्लीत आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत 9 एप्रिलला तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्याच्या 23 आणि 29 तारखेला 2 टप्प्यात मतदान होईल. निवडणूक होत असलेल्या या 4 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात आता आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. याशिवाय निवडणूक आयोगानं 6 राज्यातील 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी 23 एप्रिलला मतदान होईल. या सर्व ठिकाणी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 30 मार्च रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली जाईल. 6 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 7 एप्रिलला अर्जांची छाननी होईल तर 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील आणि 23 तारखेला मतदान होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार तसंच राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे. देशाची अन्न सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन राज्यपाल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. कृषी विद्यापीठाच्या स्नातकांनी संशोधन, तंत्रज्ञान, नवोन्मेष यावर भर द्यावा असं आवाहनही राज्यपालांनी केलं. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीनं सन्मानित करण्यात आलं. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीच्या खर्चामध्ये 25% बचत होऊन उत्पादनात 30 ते 40% वाढ होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना जलसुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा देणं ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे असं सांगून ते म्हणाले,
शेतकऱ्याला वॉटर सिक्युरिटी आणि त्यासोबत ऊर्जा सिक्युरिटी देणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये 365 दिवस दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे या दृष्टीनं ही योजना आपण सुरू केली. मला सांगताना आनंद वाटतो की जे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला त्या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर योजना म्हणून मान्यता दिली.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात 4602 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. पुणे शहराची वेगानं होत असलेली वाढ लक्षात घेऊन येत्या काही वर्षात पुणे परिसरात 200 किलोमीटर लांबीचं मेट्रो मार्गांचं जाळं तयार करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावरील मेट्रो भवनच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी सर्वंकष प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत. शिवाजीनगर ते हिंदवडी मेट्रो मार्गिकेतील 11 किलोमीटरचा टप्पा येत्या मे महिन्यात सुरू करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. उर्वरित 12 किलोमीटर मार्गांचं काम जुलैपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं ते म्हणाले.
पुणे मेट्रो करता 200 किलोमीटरचं कम्प्लीट या ठिकाणी नेटवर्क हे आपण प्लॅन केलंय, ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षेत्र असेल आणि पीएमआरडीचं क्षेत्र असेल, अशा सगळ्या क्षेत्राचं इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि एक प्रकारे पुढच्या काळामध्ये आपली जी एक महत्वाची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल ती आपली मेट्रो असेल आणि त्या मेट्रोला मदत करण्याकरता आपल्या बसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतील त्या सगळ्या आपण त्याचं इंटिग्रेशन हे करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये पुण्याचा जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचा वाहतूक प्लॅन हा देखील मंजूर केलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुण्याच्या वाहतुकीला गतिशीलता कशी येईल हा आपला प्रयत्न आहे.
देशात गॅसचा पुरेसा साठा असून नागरिकांना रांगा लावण्याची गरज नाही. काँग्रेसचे काही नेते विनाकारण जनतेमध्ये भीती निर्माण करत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशभरातील कोणत्याही एलपीजी वितरकांकडील गॅस पुरवठा खंडित झाल्याची एकही घटना नोंदवली नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. एलपीजी नोंदणीचं प्रमाण 13 तारखेला एका दिवसात 88 लाखांवर पोहोचलं होतं, मात्र आता त्यामध्ये घट होत असून ते 77 लाखांवर आलं आहे अशी माहितीही या निवेदनात दिली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ग्राहकांसाठी व्यावसायिक एलपीजी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत असंही मंत्रालयानं नमूद केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही सुरळीत असल्याचं तेल विपणन कंपन्यांनी कळवलं आहे. देशातल्या ज्या घरांमध्ये इंधनासाठी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरू आहे त्यांनी एलपीजी सिलेंडर वापरू नयेत आणि पीएनजी वापरणाऱ्यांच्या नावे सिलेंडर जोडण्या असल्यास त्यांनी त्या परत कराव्यात असं सरकारनं म्हटलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार लेखक नाटककार योगेश सोमण यांनी विजय मिळवला आहे. प्रमुख कार्यवाहपदीही साहित्य संवर्धन आघाडीच्या पत्रकार डॉ स्वाती म्हाळंग यांनी तर कोषाध्यक्षपदी गझलकार प्रदीप निफाडकर यांनी विजय मिळवला आहे. मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी काल झाली, त्यानंतर रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा, महिला आणि बालविकास तसंच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंज मेकर हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी इथल्या युएस इंडिया एसएमई कौन्सिलच्या वतीनं शनिवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. येत्या 25 मार्च रोजी नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये आयोजित विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशभरातील महिला लोकप्रतिनिधींची राष्ट्रीय परिषद 22 मार्च रोजी दिल्लीमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातून 26 महिला लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय परिषदेसाठी दौंड तालुक्यातील पानवलीच्या सरपंच प्रज्ञा भांड यांची निवड झाली असून या परिषदेत त्या पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण आलेल्या नायगाव इथल्या 5 पुनर्वसन इमारतींमधील 864 पात्र रहिवाशांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात वितरण कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये आयोजित लोकन्यायालयात 16,826 प्रकरणं निकाली काढण्यात आली. सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 86 कोटींहून अधिक रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आलं. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे असं प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी केलं. कोल्हापूरमध्ये काल विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा संबंधित गरजूंना लाभ देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या देवराई द बॉटनिकल गार्डन या प्रकल्पाचं लोकार्पण शनिवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची मोठी गरज असून लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल असं सामंत यावेळी म्हणाले. प्रांताधिकारी कार्यालय आणि सह्याद्री निसर्गमित्र संस्था यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर, अश्वांत नृत्य आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत कोल्हापूर जिल्ह्याच्या भूदरगड तालुक्यातल्या श्री क्षेत्र आदमापूर इथं सद्गुरू बाळूमामा यांचा रथोत्सव कालपासून सुरू झाला. या उत्सवात राज्याच्या विविध भागातील तसंच कर्नाटक, गोवा इथल्या भाविकांचाही सहभाग असतो. जागतिक हातबिंदू सप्ताहानिमित्त परभणी नेत्रतज्ञ संघटनेतर्फे काल जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणी शहरातील नेत्रतज्ञ आणि रुग्णालयातील कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. काचबिंदू रोखण्यासाठी डोळ्यांची नियमित तपासणी करणं हाच एकमेव उपाय असल्याचं संघटनेचे सचिव डॉ विजय शेळके यांनी सांगितलं. हवामान. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर. बारामती आणि राहुरी मतदारसंघात 23 एप्रिलला पोटनिवडणूक. शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. पुण्यामध्ये 200 किलोमीटरचं मेट्रोचं जाळ तयार करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. पीएनजी जोडणीधारकांनी एलपीजी जोडणी परत करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत 3ही प्रमुख पदांवर साहित्य संवर्धन आघाडीचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.